चीनीमंडी.com पॉडकास्ट। उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्याची ब्रिटानिया इंडस्ट्रीजची योजना। ब्रिटानिया इंडस्ट्रीजने उत्तर प्रदेशातील आपल्या प्रस्तावित ग्रीनफील्ड प्लांटमध्ये जवळपास 300 करोड रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना बनवली आहे। ब्रिटानिया कंपनी पूर्वीपासूनच आपल्या प्रस्तावित प्लांटसाठी मध्य यूपीमध्ये जर्मनीच्या शोधात आहे। या योजनेमुळे 1,500 लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे। तसेच साखर आणि गव्हाच्या पिठाची स्थानिक पुरवठा श्रृंखला समृद्ध होण्याची सुद्धा शक्यता आहे। योगी आदित्यनाथ सरकार उद्योग, पर्यटन आदींसहित विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी आपल्या अजेंडाला जोरदार पद्धतीने पुढे नेत आहेत। याबाबत राज्याला जास्तीत जास्त व्यापारास अनुकूल बनवण्यासाठी अनेक नव्या संशोधित नीतींची घोषणा करण्यात आली आहे। उत्तर प्रदेशाचे अतिरिक्त मुख्य सचिव आलोक कुमार यांनी मंगळवारी सांगितले की ब्रिटानियाने राज्यातील हरदोई किंवा बाराबांकी जिल्ह्यांमध्ये ग्रीनफील्ड प्लांट स्थापन करण्यास प्रस्ताव सादर केला आहे। प्रस्तावित प्लांट जवळपास 30 एकरमध्ये स्थापन होईल आणि विविध प्रकारच्या कन्फेक्शनरी उत्पादनांची निर्मिती करेल, ज्यामध्ये ब्रेड, बिस्किट आदींचा समावेश आहे। औद्योगिक विभागाचा प्रारंभिक अहवाल प्रस्तुत केल्यानंतर आणि सरकारकडून निरीक्षण केल्यानंतर या योजनेला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे।